पे दिजे बोधाची वरी, जैसी जवळिकेची सरोवरे उचंबळलिया कालवती परस्परे, मग तरंगांसी धवळारे तरंगची होती, तैसी येरयेरांची ए मेळणी, पडत आनंद कल्लोळांची वेणी, तेथे बोध बोधाची लेणी बोधेची मिरवी, जैसे सूर्ये सूर्याते वळिले, का चंद्रे चंद्रम्या क्षेम दिधले, ना तरी सरिसेनी पाडे मिनले दोन्ही बोध, तैसे प्रयाग होत सामरस्याचे, परी वोसाण तरत सात्विकाचे, ते संवाद चतुष्पथींचे गणेशु जाहले, तेव्हा तया महासुखाचे निभरे, धावोनी देहाचिये गावा बाहेरे, मिया धाले तेणे उद्गारे लागती गाजो, पै गुरु शिष्यांचिया एकांती, जे अक्षरा एकाची वदंती, ते मेघाचिया परी त्रिजगती गरजती सैंग, जैमळ कळिका झालेपणे, हृदयींचिया मकरंदा ते राखो नेणे, दे राया रंका पारणे आमोदाचे, तैसेची माते विश्वी कथित, कथितेनी तोषे कथू विसरत, मग तया विसरा माजी विरत आंगे जीवे, ऐसे प्रेमाचे नि बहुवसपणे, नाही राती दिवो जाणणे, केले माझे सुख अव्यंग वाणे आपण पेयाजीही।
वंदे गुरुणां चरणारविंदे, संदर्शित स्वात्मसुखावबोधे, जनस्यये जांगलिकायमाने, संसार हाला हलमोह शांतये, पुंडलीकवरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। मागच्या प्रवचनामध्ये पादसेवन भक्ती पाहिल्यानंतर आपण आता अर्चन भक्ती पाहणार आहोत। विष्णोः स्मरण इथपर्यंत श्रवणापासून साधकांनी भक्तीची तीव्रता गाठल्यानंतर स्वाभाविकपणाने स्मरणाच्याही पुढे जाऊन ध्यानामध्ये रमावं असं साधकाला वाटत राहतं आणि पादसेवन भक्तीचं मुख्य अंग समर्थांनी आपल्या अंतर्यामी अंतरी चिदाकाशाच्या ठिकाणी परमात्म्याशी एकरूपता साधणं असं सांगितलं। आपण मागच्या वेळेला काया वाचा मनोभावे सद्गुरूंचे, पाय सेवावे सद्गती कारणे, अशा प्रकारची पादसेवन भक्ती पाहिली। पाहणार पाहणे जया लागले, तद्रूपत्वे प्राप्त झाले, तरीच जाणावे बाणले समाधान, द्रष्टा दर्शन आणि दृश्य परमात्मा हे एक आहेत असा जेव्हा बोध होतो तेव्हा पादसेवन भक्ती सार्थकी लागते। ही अत्यंत अंतरंग अशी पादसेवन भक्ती की ज्याच्या योगानी ब्रह्माचं सेवन, ब्रह्मवस्तूचं सेवन घडतं आणि जे ब्रह्माचं सेवन त्याच न्यायानी सद्गुरूंचं देखील, सद्गुरु तत्वाचं देखील सेवन करावं असं समर्थ म्हणतात. परमात्मा प्राप्तीचा गुरुगम्य मार्ग पादसेवन भक्तीच्या निमित्ताने सद्गुरूंनी सांगितल्यानंतर असाध्य वस्तू म्हणजे ब्रह्म सद्गुरूंमुळे साध्य होत असल्यामुळं सेवावे सद्गुरूचे चरण या नाव पादसेवन असं म्हणून समर्थांनी तो समास संपवला. पादसेवन भक्तीच्या नंतर आपण अर्चन भक्ती पाहणार आहोत. पादसेवन, अर्चन, वंदन आणि दास्य हे जे भक्तीचे प्रकार आहेत ते भक्तीचे प्रकार ज्ञानेश्वर महाराजांनी जसे वन करून सांगितलेले आहेत ज्ञानेश्वरीमध्ये, ते पाहण्याच्या प्रारंभी आपण संकल्पनांच्या योगानी पादसेवन म्हणजे काय, अर्चन म्हणजे काय, वंदन म्हणजे काय, दास्य म्हणजे काय हे पाहतो आहोत. त्याच्यामध्ये अर्चन भक्ती म्हणजे देवतार्चन भक्ती, शास्त्रोक्त पूजा विधान असं अर्चन भक्तीचं विशेष सांगितलेलं आहे. आपण पाहिलं की अंतरंग अभ्यासानी परमात्म वस्तूशी अर्थात सद्गुरूंच्याही स्वरूपाशी एकरूपता साधणं अशा प्रकारची पादसेवन भक्ती झाल्यानंतर बाह्यांगांनी देखील इंद्रियांना देहा सद्गुरूंच्या पूजेमध्ये अथवा परमेश्वराच्या पूजेमध्ये निमग्न करणं हे अर्चन भक्तीचं वैशिष्ट्य आहे. बेडेकर काका काय सांगतात, आवाज कमी करा. अर्चन भक्ती याचा अर्थ समर्थांनी शास्त्रोक्त देवतार्चन असं केलेलं आहे. पाचवी भक्ती ते अर्चन, अर्चन म्हणजे देवतार्चन शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे. ही जी पाचवी भक्ती आहे ती पाचवी भक्ती म्हणजे बाह्य अंगानी शास्त्रोक्त विधीनी परमेश्वराची पूजा अथवा सद्गुरूंची पूजा. हे जे शास्त्रोक्त पूजा विधान आहे हे पूजा विधान वैदिक पद्धतीने अथवा तांत्रिक पद्धतीने अथवा मिश्र पद्धतीने असं केलं जातं. सांप्रत काळी पूजेमध्ये फार रस दाखवला जात नाही. आपल्या काही पिढ्या आधी पूजा हा एक मोठा उपचार होता. घराघरात पूजा ही अत्यंत महत्वाची अशी गोष्ट होती. त्याची जागा काळानुसार किंवा प्रायोरिटीनुसार बदलत घरातल्या भगिनींनी करण्याची वस्तू म्हणून पूजा झालेली आहे. पूर्वी पुरुषांनी पूजा करण्याची अशी पद्धत होती, आता बहुतेक करून नोकरी उद्योग धंदा लवकर बाहेर पडायचं असतं, कामाचा ताण अशा कोणत्या तरी वेगळ्या कारणांकरता काळाच्या महिम्यांनी असेल, पण तरी देखील हा पूजा प्रकार हा भगिनी वर्गावर सोपवला गेला आहे. मागं एकदा एक साधक मला म्हणाले, आता ते पुष्कळ साठीच्या पुढचे असतील, ते म्हणाले की आमची मुंज झाल्यानंतर वडिलांनी आमच्याकडे पूजा जी सोपवली, पूजा करायला पाहिजे असं वडिलांनी आम्हाला सांगितलं, तर इतका पूजेचा कंटाळा आला की जेव्हा माझ्या मुलाची मुंज झाली तेव्हा मी त्याच्या गळ्यात पूजा टाकून दिली. लहानपणापासून पूजा करत इतके वैतागले त्या पूजेमुळे की मुलाची मुंज झाल्याबरोबर मुलाच्या गळ्यात पूजा टाकून दिली म्हणाले. हे जे पूजा गळ्यात टाकून देणं अर्चन भक्ती याच्यामध्ये फार फार अंतर आहे, खूप फरक आहे. समर्थ असं म्हणतात की शास्त्रोक्त पद्धतीने पूजा विधान केलं पाहिजे. शास्त्र म्हणजे तरी काय आहे? शास्त्र म्हणजे पूर्वी जे प्राप्त पुरुष होऊन गेले त्या प्राप्त पुरुषांनी ज्या पद्धतीने आचरण केलं त्या पद्धतीने आचरण करण्याची रीत म्हणजे पुढच्या पिढीकरता शास्त्र झालं. एक संत, त्या संतांनी ज्या पद्धतीने जीवन व्यतीत केलं त्याची नंतर केलेलं अनुसरण किंवा नक्कल देखील म्हणता येईल, याला शास्त्र असं म्हणता येऊ शकतं. त्यामुळे वैदिक पद्धत म्हणजे शास्त्रीय पद्धत असंही आहे, आणि प्रत्येक घरातलं शास्त्र विशिष्ट असतं. त्या घरातल्या परंपरांप्रमाणे, रिवाजाप्रमाणे देखील शास्त्र कदाचित घरोघर थोडी थोडी बदलल्यासारखी होतात. या शास्त्रांच्या मागे असणारा जो भाव आहे तो भाव मात्र फार महत्वाचा आहे. आपण लक्षात घेऊ की अर्चन ही अत्यंत स्वाभाविक अशी प्रक्रिया झाली पाहिजे. श्रवणाने जोड लागलेला आहे साधकाच्या जीवनामध्ये, रूढ अर्थ आपण सोडून देऊ. श्रवणाने साधकाच्या जीवनामध्ये जो वेध लागतो, ध्येय म्हणून जी एक वस्तू तयार होते त्याकरता जीवन जगण्याची एक प्रवृत्ती निर्माण होते, ती प्रवृत्ती हळूहळू अशी वाढत जाते की ज्याच्या मुखातून श्रवण करतो त्याच्याविषयी अत्यंतिक आदर भाव निर्माण होतो, नंतर नंतर पूज्य भाव देखील निर्माण होतो. आणि म्हणून ज्या विषयाचं तो श्रवण करतो आहे त्या विषयाचं कोड कौतुक, आणि ज्याच्याकडून श्रवण करतो आहे त्याचं कोड कौतुक, असं त्याच्या जिभेवर नाचायला सुरुवात होते. याला कीर्तन असं म्हटलेलं आहे. श्रवणातून कीर्तन म्हणजे आपण जे काही करतो त्याचे गोडवे गाणं, ही ज्याच्याकरता म्हणून ती गोष्ट अपरिहार्यपणाने अत्यंत प्रेमाची अशी झालेली आहे त्याला सहज आहे. आणि हे कीर्तन देखील परमेश्वराचं रूपवर्णन, गुणवर्णन, चरित्रवर्णन, तत्ववर्णन अशा अनेक अंगांनी होतं, आणि सद्गुरूंचं देखील त्याच पद्धतीने होतं. रूपवर्णन, गुणवर्णन, चरित्रवर्णन आणि तत्ववर्णन. आता सद्गुरु वर्णवेना, जेथे माया स्पर्शो शकेना, ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे, असं म्हणून तत्ववर्णनामध्ये देखील जातो. सद्गुरूंचं तत्ववर्णन याचं सर्वात उत्कृष्ट उदाहरण आणि सुटसुटीत उदाहरण म्हणजे ब्रह्मानंदम, परमसुखदम, केवलम ज्ञानमूर्तीम अशा प्रकारचे श्लोक, जे ब्रह्मानंदामध्ये निमग्न आहेत. हे कीर्तनच आहे, ही स्तुती आहे, स्तव आहे, स्तवन आहे. जे ब्रह्मानंदामध्ये निमग्न आहेत, जे परम सुख प्रदान करतात, जे केवळ ज्ञान स्वरूप आहेत. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. जे आत्मज्ञानाशी, परमात्मज्ञानाशी तदाकार होऊन गेलेले आहेत. ज्ञान म्हणजे अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, क्षांतीही अशी बाह्य लक्षणं. तर त्याही पद्धतीने ते गुण त्यांच्या ठिकाणी ओतप्रोत भरलेले आहेत. सुख दुःख, निंदा स्तुती, लाभ अलाभ, पाप पुण्य, जन्म मृत्यू अशा प्रकारची जी द्वंद्व आहेत, त्या द्वंद्वांना जे समत्वाने पाहतात असे, जे द्वंद्वाच्या अतीत आहेत असे, गगन जसं व्यापक उदास, सर्वत्र भरून राहिलेलं, तसे सद्गुरु देखील व्यापक उदास, अलिप्त, सर्वत्र भरून राहिलेले. आणि तत्त्वम असी या बोधानी जे अभिप्रेत आहे असं होऊन राहिलेले. तत्त्वमस्यादि लक्ष्यम, तत्त्वम असी या शब्दांनी जे लक्षित होतं तेच सद्गुरु आहेत. या शब्दांनी परब्रह्म लक्षित होतं, तर सद्गुरूही परब्रह्म स्वरूप आहेत. तेच एक सर्वत्र व्यापून राहिलेले आहेत, एकम, त्यांच्या खेरीज दुसरं कोणीही नाही, नित्यम अनित्यता त्यांच्या ठिकाणी नाही, ते कायम आहेत असे आहेत। विकार फळबुद्धी या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी मलत्व निर्माण करतात, सद्गुरु विमलम अचल असे आहेत, त्यांच्या ठिकाणी मळ नाही, फलहेतूचं मळ नाही, आता मळ नाही, विकारांचा मळ नाही। आणि एकमेवा द्वितीय असल्यामुळं ते अचल असे आहेत, ते चलित होत नाहीत आणि अत्यंत साक्षीभूत सर्व जगताच्या व्यवहारामध्ये मुळीच गुंतून न पडणारे आणि सर्वांचे साक्षी असे ते आहेत। भाव आणि अभाव, भाव म्हणजे आहे असं स्वरूप आणि अभाव म्हणजे नाही असं स्वरूप, भाव आणि अभाव याच्या पलीकडे नित्य भाव स्वरूप ते असल्यामुळं त्यांना भावातीत असं म्हटलेलं आहे। सत्व रज आणि तम या तिन्ही गुणांच्या ते पलीकडचे आहेत, म्हणजे तिन्ही गुणांनी बाधित न होणारे आहेत असे जे सद्गुरु त्यांना मी नमस्कार करतो। हे तत्व वर्णन आहे, तत्वाच्या अंगाने सद्गुरूंचं केलेलं कीर्तनच आहे। अशा प्रकारे श्रवण कीर्तन आणि या कीर्तनाची पुढची दशा म्हणजे अत्यंत सुटसुटीत सोप्या साध्या एखाद दुसऱ्या अशा शब्दांनी हा सगळा अर्थ प्रतीत होणं। कीर्तनामध्ये खूप शब्द असतील तर विष्णू याच्यामध्ये अगदी एखाद दुसरा शब्द असेल, पण भाव मात्र संपूर्ण कीर्तनाचा असेल। असं ज्यांनी साध्य केलेलं आहे त्याला आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी हाच बोध घेण्याची प्रबळ इच्छा निर्माण होते आणि तेव्हा तो मार्ग होये परी अंतरिक्ष, जेथे सर्वही पूर्व पक्ष आत्मा ठाईचा अलक्ष लक्ष वेना, मागच्या वेळेला आपण पाहिलं। अशा पद्धतीने अलक्ष अशा वस्तूशी तदाकारता साधतो तेव्हा जे होतं त्याला पादसेवन असं म्हटलेलं आहे, त्या परब्रह्म तत्वाशी एकरूपता। अंतर्यामी वस्तू होणं आणि अशा प्रकारची एकरूपता साधल्यानंतर त्याचा बाह्य व्यवहार देखील त्याला अत्यंत अनुकूल असा होणं म्हणजे अर्चना आहे। एका सुसंगत अशा पद्धतीने भक्ताचा विकास होतो आहे ती अर्चन भक्ती आहे। परंपरागत पूजा आणि अर्चन भक्ती याच्यामध्ये अंतर समजा तुम्ही, खूप मोठं अंतर आहे। या अर्चन भक्तीमध्ये प्रत्यक्ष पूजा येते, ही प्रत्यक्ष पूजा आपल्या घरांमध्ये घरोघर खरं चाललेली आहेच। या प्रत्यक्ष पूजेमध्ये कुळधर्म कुळाचार अशाही गोष्टी येतात, समाविष्ट झालेले आहेत। समर्थांनी या पूजेचं पुष्कळ वर्णन केलेलं आहे की नाना आसनं, नाना उपकरणं, नाना अलंकार, नाना भूषणं अर्पण करून पूजा करणं असं त्याचं स्वरूप आहे। पूजेमध्ये एक प्रकारची शिस्त असायला पाहिजे, पूजेमध्ये देखील अनुशासन गरजेचं आहे। जसं योगामध्ये अनुशासन गरजेचं आहे तसं पूजेमध्ये देखील अनुशासन गरजेचं आहे। पतंजली महामुनी जसं अथ योगानुशासनम असं म्हणतात तसं पूजेच्या ठिकाणी देखील अनुशासन आवश्यक आहे। हे अनुशासन बाह्य पद्धतीने आपल्या सगळ्या इंद्रियांना वळण लावणं अशा प्रकारचं आहे। स्वामीजी असं म्हणत असत की घरात एक व्यक्ती पूजा करते आणि बाकीचे सगळे त्या व्यक्तीची ती जबाबदारी आहे असं समजतात, हे घरातले देव त्यांची केलेली पूजा, पण प्रत्येकाच्या दृष्टीने एक पूजा वस्तू घरात असावी, एक फोटो का होईना, दोन फोटो का होईनात, त्यांची प्रत्येकाने पूजा करावी आपल्या पद्धतीने, घरातल्या देवांना हात न लावता, पण तो फोटो पुसावा, त्याला उदबत्ती लावावी, आपल्या पद्धतीने देहाला पूजेमध्ये गुंतवणं, पूजेचा सराव निर्माण करणं ही गरजेची गोष्ट आहे. ध्यान आणि ध्यानानी असणारी एकरूपता, पण त्याच्यानंतर उर्वरित जीवनामध्ये ध्यान करणार किती वेळ, तास, दीड तास, दोन तास, किती वेळ, त्याच्यानंतरचा जो काळ आहे त्या काळामध्ये साधकाच्या जीवनाला इंद्रियांना पूजेमुळं एक वळण लागणं, शिस्त लागणं हा पूजेमध्ये संस्कार आहे. त्यामुळं पूजा करत असताना शास्त्रोक्त पूजा विधान असे समर्थांनी शब्द वापरलेले आहेत, त्या शास्त्रांपैकी आपल्याला जे जमेल तेवढं. शास्त्रांनी खूप काही सांगितलंय, रोज पंचामृती पूजा, नैवेद्य, पुष्कळच काही काही अर्पण करणं, पण आपल्या बाह्य इंद्रियांना वळण लावणं, आणि वळण ही लावण्याच्या ऐवजी जी गोष्ट तात्विक म्हणून आणि अनुभव म्हणून परमात्म्याशी करूपता साधलेली आहे त्याचा बाह्य देखील सराव करणं, तसं जर नसेल तर परमार्थामध्ये पाखंड शिरायला वेळ लागत नाही. स्वरूपानंद जोपर्यंत चालत बाहेर येत असत तोपर्यंत स्वामीजी असं म्हणत की अनेकांनी पाहिलेलं आहे की ते बाहेर येऊन सूर्याची पूजा करायचे, अर्घ्य अर्पण करायचे, तुळशीला पाणी घालायचे आणि तुळशीला भक्तीपूर्वक प्रदक्षिणा मारायचे. पुरुष वर्ग तुळशीला प्रदक्षिणा करतो आहे असं सर्वसाधारण चित्र दिसत नाही. जेवढी भक्ती आपल्या अंतःकरणात असेल, उद्दीपित झालेली असेल, त्याला इंद्रियांच्या अंगांनी देखील वाव देणं हे अर्चन भक्तीमध्ये घडू शकतं, घडतं. नाहीतर आत असलेल्या भावांना इंद्रियातून बाहेर पडण्यासाठी म्हणून संकोच वाटण्याची शक्यता असते. बाहेर नको दिसायला, का तर कदाचित कोणी हसेल, कोणी काय म्हणेल. तर एक नेमकं दर्शन, एखाद्या व्यक्तीचं बाह्य दर्शन देखील नेमक्या आणि नीटस पद्धतीने घडणं हे अर्चन भक्तीने शक्य आहे. तशा प्रकारची जर सवय लावली, तशाच प्रकारचं व्यक्तिमत्व आपलं विकसित करायचं आहे हे जर ठरवलं, तर अंतर आणि बाह्य याच्यावर संकोच बाळगण्याचं काही कारण नसतं. स्वामीजींना एकदा एका गृहस्थांनी बोलवलं, अनेक वेळेला ते दुकानात येत असत आणि म्हणत असत की तुम्ही ज्ञानेश्वरीवाले, आम्ही मात्र अमृतानुभव आले, आम्ही अमृतानुभव वाचतो. आणि म्हणत असत की किती दिवस ज्ञानेश्वरी सांगत राहणार, आता जरा अजून खोल उतरा, अमृतानुभव सांगा, असं दुकानात ते स्वामीजींना म्हणत असत. तर स्वामीजी म्हणत असत की आमची ज्ञानेश्वरी बरी, अमृतानुभव फार सखोल ग्रंथ आहे, तो केवळ वाचला तरी देखील पुरे आहे. ते म्हणाले, आम्ही अमृतानुभवावर निरूपण करतो. आणि बोलवत असत की एकदा आमच्या घरी या. स्वामीजी प्रवचन सांगत असत की एकदा सकाळी दुकानात जायच्या आधी त्या ग्रहस्थांकडे मी गेलो, दारावर कडी वाजवली, तर घरात सगळं अस्ताव्यस्त होतं. सकाळच्या वेळेला 8:30 वाजता, 7:15 ते 8:30 च्या दरम्यान स्वामीजी त्यांच्या घरी गेले. त्यांची मोठी तरुण मुलगी झोपलेली होती पलंगावर, म्हणजे सकाळी वेळेवर उठणं देखील नाही असं स्वामीजी म्हणाले. ते गेल्यानंतर कुठेतरी त्या मुलीला हलवून जागा केला, आतल्या खोलीत ती गेली, थोडं तिथल्या तिथं काहीतरी आवरून त्यांना बसायला जागा करून दिली. तेही म्हणाले की बरं झालं आलात. आणि मग एका कोनाड्यात देव होते, त्या देवांची पूजा नव्हती, धूळ सगळी पसरलेली होती इकडं तिकडं.
स्वामीजी म्हणाले की पूजा करत नाही का तुम्ही, तर ते म्हणाले आम्हाला पूजेची गरज नाही, आम्ही अमृत अनुभव आले। अर्चन भक्ती याला काहीतरी अर्थ आहे, खरंच अर्थ आहे, त्यामुळे शास्त्रोक्त पूजा विधान अशा प्रकारचे शब्द समर्थांनी उच्चारले, आपल्या पद्धतीने का होईना पण अर्चन हे जरूर असावं। या अर्चन भक्तीमध्ये समर्थांनी प्रत्यक्ष पूजा करावी असं म्हटलेलं आहे। जेव्हा प्रत्यक्ष पूजा जमणार नाही तेव्हा अथवा ती करून देखील मानस पूजा जर वेळ मिळाला तर जरूर करावी असं म्हटलेलं आहे, कारण मानस पूजेमध्ये कोणतीच अडचण नाही, कोणताच अडथळा नाही। आपल्या घरात देवाची जागा अगदी मर्यादित छोटी अशी असेल पण मानस पूजेमध्ये मोठी जागा कल्पिता येते। तसंच मूर्ती ध्यान ही अर्चन भक्ती आहे, बसलेलो आणि आठवतो आहोत की पंढरीचा देव बहुत कोवळा, सगुण सावळा सारथी हा, आठवतो आहोत की कसे कमरेवर हात ठेवून उभे आहेत पंढरीनाथ, कसा मुगुट आहे, कशी कर्ण भूषण आहेत, कशी दृष्टी आहे, कशा वैजयंती माला आहेत, कसा कौस्तुभ मणी आहे, कसं श्रीवत्स लांछन छातीवर मिरवतो आहे, कसे समचरण सुंदर आहेत। मानस पूजेमध्ये उचार असतील, विधी असतील, तर मूर्ती ध्यानामध्ये कोणताही विधी नसेल। अशा प्रकारचं मूर्ती ध्यान कधी कधी करण्याचा सराव मी मला लावून घेतलेला आहे आणि त्याच प्रकारे स्वामीजींना देखील पाहण्याचा सराव असा लावून घेतलेला आहे। कधी अगदी वेळ असेल तेव्हा डोळे मिटून आपण स्वामीजींची पूजा करतो आहोत अथवा स्वामीजींना पाहतो आहोत अथवा पंढरीनाथांना पाहतो आहोत अथवा ध्याये दाजानुबाहुम धृत शरधनुषम बद्ध पद्मासनस्थम पीतम वासो वसानम नवकमल दल स्पर्धिनेत्रम प्रसन्न वामाम कारुढ सीता, अशा प्रकारे रामचंद्रांना पाहतो आहोत। मोकळा वेळ असेल तेव्हा प्रत्येक वेळेला काही वाचायलाच पाहिजे असं नाही, टीव्हीच लावायला पाहिजे असं नाही, किंवा काही करमत नाही म्हणून कोणाला तरी फोनच करायला पाहिजे असं नाही। अशा प्रकारे मूर्ती ध्यान करणं हे देखील अर्चन भक्तीमध्ये मोडतं। जर ध्यानामध्ये रंगत असेल आणि इथपर्यंत प्रगती केलेला हा मनुष्य ध्यानामध्ये रंगलेला आहे, अंतरंगता पादसेवन भक्तीने त्यांनी संपादन केलेली आहे, श्रवण करतो आहे, कीर्तन करतो आहे, विष्णू स्मरण करतो आहे, पादसेवन करतो आहे, समर्थांनी या अर्चन भक्तीमध्ये अजून एक प्रकार घेतलेला आहे, तो म्हणजे नाना क्षेत्रांच्या ठिकाणी जाऊन तिथं प्रत्यक्ष पूजन करणं, जावं असं ते म्हणतात, मधून अधून जावं, नेहमी पळापळ करू नये पण कधी जर जायची वेळ आली तर जावं असं ते म्हणतात। आळंदीला जावं आणि तिथं पूजा करावी, पंढरपूरला जावं पूजा करावी, हे जे ही जी अर्चन भक्ती आहे ती बऱ्याच अंगांनी सांगितली पण आपल्या स्वतःला जमेल अशा पद्धतीने आपले बसवता येणं शक्य आहे। जसं घरातल्या देवांची पूजा तुम्ही करत नसाल तर एका फोटोची पूजा तरी करू शकता, तुम्हाला एक तास पूजेला मिळत नसेल तर तुम्ही तुमची पूजा 5 मिनिटात 10 मिनिटात देखील भक्तिभावानी करू शकता, ही सवय आहे, इंद्रियांना लावलेली सवय आहे, नाहीतर आम्ही अमृतानुभव आले असं होण्याची शक्यता असते. ही इंद्रियांना लावण्याची सवय आहे, बाह्य उपचार, पण बाह्य उपचार इंद्रिय करणार. त्याच्यामध्ये हात निमग्न होतात, डोळे निमग्न होतात, सर्व शरीर वापरलं जातं, त्याची आवश्यकता आहे. मानस पूजा करण्याची सोय आहे, शक्यता आहे. ध्यान करण्याची सोय आहे, शक्यता आहे. मनानी पंढरीला जाण्याची सोय आहे, शक्यता आहे. प्रातिभ दर्शन घेणं, प्रातिभ पूजा करणं शक्य आहे. आणि कधीतरी जर गेला तर क्षेत्रांच्या ठिकाणी देखील जाऊ शकतो. हे पूजन केल्यामुळं निष्काम बुद्धीमध्ये वाढ होते, कारण इंद्रियांची जी कर्म आहेत ती कर्म नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी कामनेनी घडतात. पूजेमध्ये कोणतीच कामना नाही, पूजेमध्ये काहीही मागायचं नाही. तुका म्हणे जीव भाव देवापायी ठेवून या, काही न मागती. त्यामुळे पूजा हे एक विकर्म आहे, विशेष कर्म आहे, साधना म्हणून आहे. बाकीच्या कर्मांनी कोणतं ना कोणतं तरी फळ प्राप्तव्य आहे, बाहेरचं फळ. पूजेनी कोणतंच फळ नाही. म्हणून पूजेनी निष्काम बुद्धीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व प्रकारचे दिवस सुखाचे, दुःखाचे, अडचणीचे, आनंदाचे, पण जर पूजा करण्याची सवय लागली तर सुख दुःखाचा भार प्रारब्धाच्या माथी टाकून आपल्याला शरणागत होता येतं. सुखाच्याही प्रसंगी, दुःखाच्याही. एरवी असं होऊ शकतं की अडचणीच्या प्रसंगी देवाची आठवण येईल. जर सवय नसेल पूजेची, अर्चन भक्तीची, तर अडचणीच्या वेळेला नेमकी आठवण येते. मग आपलं कुलदैवत कोण आहे याची चौकशी सुरू होते. की आम्हाला माहितच नव्हतं आतापर्यंत, बऱ्याच अडचणी येत आहेत, तर कुलदैवत कोणतं आहे ते तरी विचारावं. कोणीतरी आपल्या नात्यातले लोक, त्यांना आपलं कुलदैवत कोणतं आहे. कोणीतरी म्हटलं की तुमच्या हातून कुलदैवताचं काही होत नाहीये. अडचणीच्या वेळेला देवाची आठवण होते, अडचणीच्या वेळेला सद्गुरूंची आठवण होते. पण जर सवय लावली अशा प्रकारच्या पूजेची, तर रोज आणि निष्काम बुद्धीनी सुख दुःखाशी संबंध न ठेवता पूजा करण्याची वृत्ती निर्माण होऊ शकते. पूजेमध्ये प्रेम निर्माण होतं. ज्यांना पूजा करण्याचा सराव आहे त्यांच्या असं लक्षात येतं की जर पूजा झाली नाही तर काहीतरी राहिले असं वाटत राहतं. एक प्रकारचं प्रेम पूजेने निर्माण होतं आणि ही स्वाभाविक गोष्ट आहे. निष्काम बुद्धीचं कर्म, ज्याच्यातून कोणतंही प्रत्यक्ष फळ मिळणार नाही असं कर्म करण्याचा सराव लागणं आणि त्या सरावामुळं त्या कृतीसंबंधी प्रेम निर्माण होणं, ही देखील सामान्य गोष्ट नाहीये. त्यामुळं अशा प्रकारचा प्रेमभाव भगवंताविषयी, देवाविषयी, ज्याला आपण पाहिलेलं नाही, मूर्तीमध्ये फक्त पाहतो आहोत, त्याच्याविषयी निर्माण होतो, याचा अर्थ अस्तिकता वाढीला लागते. याचाच उपयोग पादसेवन भक्तीमध्ये, अंतरंग ध्यानामध्ये होणार असतो. चित्तशुद्धी घडते. ती मूर्ती जड आहे असं न मानता, पाषाण आहे असं न मानता, ती मूर्ती सच्चिदानंद आहे अशा भावानी पूजा हळूहळू घडू शकेल. जर सराव केला, सवय लावली तर घडू शकेल. रामकृष्णांना मथुरा बाबूंनी राणी रासमणींचा एक निरोप म्हणून विचारलं की कोणती एक मूर्ती भंगलेली होती, तिचा हात काय भंगलेला होता. कालांतराने मूर्ती देखील भंगू शकते, पाषाणाची मूर्ती. तर काय करावं, कारण शास्त्रींनी असं सांगितलं, पंडितांनी असं सांगितलं की अशी मूर्ती घरात ठेवायला नको, त्याचं ताबडतोब विसर्जन करा, भंगलेली मूर्ती घरात नको, देवळात नको, आणि नवीन चांगली मूर्ती करून आणून बसवा. तर त्यांचा रामकृष्णांवर विश्वास होता, पुजारी बुवा म्हणत असत त्यांना, ते संत आहेत असं तोपर्यंत तितकं त्यांना कळलं नव्हतं, मात्र अलौकिक आहेत असा पत्ता लागलेला होता. तर रामकृष्ण म्हणाले रासमणींना की मूर्तीचा हात भंगला तर मूर्ती विसर्जन करता, जावयाचा हात जर मोडला तर काय करता, जावयाला विसर्जित करता, हात दुरुस्त करता, तसं मूर्तीचा हात दुरुस्त करा आणि पूजा चालू ठेवा. कारण मूर्तीवर प्रेम बसतं आणि हे प्रेम, ती मूर्ती चैतन्य स्वरूप आहे अशा पद्धतीचं प्रेम बसतं. नुसती मूर्ती आहे असं नाही. सुरुवातीला पूजा करणाऱ्याचा भाव असा असू शकतो की मी तुझी पूजा करतोय म्हणजे खरा मीच श्रेष्ठ आहे, तू कनिष्ठ आहेस, करत असतो पूजा. हा भाव त्याचा प्रगट अशा पद्धतीने होतो की मी करीन तेव्हा पूजा ना, तुला काही चॉईस नाही. आज मी 7 वाजता करीन, उद्या 8 वाजता करीन, आज 10 मिनिटात करीन, उद्या 1 तास लावीन. मी जर 1 तास लावला तर तुला ते सहन करायला लागेल, मी 10 मिनिटात केली तर तुला ते सहन करायला लागेल. म्हणजे करत असतो पूजा तरी असतो आपण वरिष्ठ, तो वरिष्ठ आहे असा भाव नसतो. पण हाही भाव हळूहळू जातो, पूजा करत असताना हा भाव जातो. कित्येक असे सहृदय पूजा करणारे दृष्टोत्पत्तीस येतात मी पाहिलेले आहेत, की थंडीच्या दिवसामध्ये थोडं ऊन पाणी घेऊन देवाला स्नान घालतात. ती मूर्ती जड आहे असं मानणं बंद होतं. तसंच मूर्तीमध्ये देखील उच्च नीच अशा प्रकारचा भाव न धरता पूजा करावी. आपल्या देवांमध्ये विविध प्रकारचे देव असतात, बाळकृष्ण असतो, देवी असते, शाळीग्राम असतो, विष्णू असतो, शंकर, त्यांची काही प्रतिमा असते. अर्चन भक्तीमध्ये हा सगळा मिळून परमात्मा आहे, प्रत्येक देव हा परमात्मा आहे अशा भावनेनी पूजा घडायला लागते, पूजा करणं अपेक्षित आहे. अनेकामध्ये एका देवाला पाहून, एका परमात्म्याला पाहून सर्व देवांची पूजा. समर्थ असं म्हणतात की काया वाचा आणि मने, चित्ते वित्ते जीवे प्राणे सद्भावे भगवंत अर्चने, या नाव अर्चन भक्ती. देहानी वाचेनी मनानी, देहानी पूजा करत असताना वाचेनी नाम घ्यावं, स्तोत्र म्हणावं, मन ही त्या स्तोत्राच्या ठिकाणी, पूजेच्या ठिकाणी, मूर्तीच्या ठिकाणी लावावं. चित्ते वित्ते जीवे प्राणे सद्भावे भगवंत अर्चने, या नाव अर्चन भक्ती. पुढे ते असं म्हणतात की ऐसेची सद्गुरूंचे भजन करून असावे अनन्य, या नाव भगवत भजन पाचवी भक्ती. आणि जे देवाचं तेच सद्गुरूंचं, अशा प्रकारे सद्गुरूंचं देखील काया वाचा मने चित्ते वित्ते जीवे प्राणे सद्भावे भगवंत अर्चने, तसं सद्गुरूंचंही अर्चन करणं ही भक्ती आहे. ही भक्ती जेव्हा घडेल तेव्हा करावी. एरवी मानस पूजा करावी. ही भक्ती करून देखील मानस पूजा जर तुम्हाला वेळ असेल तितका तर जरूर करावी. पादसेवन भक्तीमुळे संगत त्यागासह परमात्म प्राप्ती होते, अंतरंग भक्ती आहे. तर अर्चन बुद्धीमुळे देह मन बुद्धीला पूजा करण्याचं वळण मिळतं. नुसतं सदा देव काजी झिजो झिजे देह जाचा असा श्लोक म्हणणं बंद होतं, आणि प्रत्यक्ष देव काजी देव करता म्हणून थोडी तरी इंद्रिय वापरणं इथपासून सुरुवात होते. पादसेवन ही अंतरंग भक्ती आहे, ज्ञान प्रदायिनी अशी आहे. तर अर्चन भक्ती ही जो बोध मिळवलेला आहे त्या बोधासहित तो बोध असतानाच पण देह मन बुद्धीला देखील वळण लावणं आहे. अर्चन भक्तीमुळे देहाकडून शास्त्रोक्त पूजा विधान घडतं. शास्त्र याचा अर्थ देखील खूप मोठा धक्का न घेता यथाशक्य शास्त्र असं म्हटलं तरी देखील चालेल. अर्चन भक्तीमुळे जे थोडं बहुत पाखंड हातामध्ये डोळ्यामध्ये पायामध्ये कानामध्ये वास करून असेल तर तेही दूर व्हायला मदत होते. बाह्य व्यवहारात देखील अश्रद्धा राहत नाही. अर्चन भक्तीमुळे देह मन बुद्धीला भक्तीची पूजेची एक प्रकारे शिस्त लागते आणि केवळ कोरडी वैचारिकता राहण्याचा परमार्थातला धोका टळतो. कारण जीवन हे तरंग आणि बाह्यांग दोन्हीनी घडत असतं. पूजा घेता ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा असं जे समर्थांनी पूजेचं वर्णन केलेलं आहे तर तशा प्रकारे पूजा करता करता मूर्ती चैतन्य स्वरूप आणि पूजा करणारा देखील चैतन्य स्वरूप अशा प्रकारे परमात्मा तत्वाशी अभेद अद्वैत अशा प्रकारचा एक भाव निर्माण होऊ शकतो. ध्यानासारख्या साधनेमध्ये जी अंतरंगता आहे एकांत आहे परमात्म्याबरोबर प्राप्त होणारा. या साधने व्यतिरिक्त जागृतावस्थेतला जेवढा वेळ आपण पूजा करत असू तेवढा वेळ हा सार्थकी लागतो. बोधाकरता तुमचा तेवढा वेळ तुम्ही बुक केला असं समजा. एरवी जर पूजा केली नसती तर तो वेळ तुम्ही कसा व्यतीत केला असता कोण जाणे. त्यामुळं जेवढा वेळ पूजा घडते तेवढ्या वेळात परत एकदा बोधावर राहण्याची सुसंधी पूजेच्या निमित्ताने प्राप्त होते. जागृत अवस्थेत ध्यानात तुम्ही उत्तम ध्यान करणारे असू शकता अंतरंग साधनेमध्ये उतरणारे असू शकता पण बाहेरच्या ध्याना व्यतिरिक्त वेळेमध्ये देखील अर्चन भक्तीमुळे तेवढा वेळ उत्तम रीतीने परमात्म्याजवळ राहण्याची युक्ती संपादन होते. अशा प्रकारे अर्चन भक्तीचं वैशिष्ट्य आहे. आचार्योपासनम याच्यावर व्याख्यान करताना ज्ञानेश्वर महाराजांनी या अर्चन भक्तीचं फार सुरेख वर्णन केलेलं आहे. आपण ते सगळं पाहणार आहोत. आधी आपण फक्त कन्सेप्च्युअली या काय गोष्टी आहेत हे पाहणार आहोत आणि मग नंतर ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाहणार. अशा या अर्चन भक्तीच्या पाठोपाठ वंदन भक्ती किंवा नमन ही भक्ती देखील आपण ज्ञानेश्वरीत आलेली पाहणार आहोत आणि दास्य देखील पाहणार आहोत. तर त्या ज्या भक्ती आहेत त्या यथाक्रम आपण पाहू. त्यांचंही त्याही भक्तींचा अंतरंग काय आहे हे समजून घेऊ म्हणजे मग ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ओव्या समजणं आपल्याला सोपं जाईल. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कवीवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति।